नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. सिडको महामंडळाचे भूखंड कब्जे हक्काने रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. जालना नांदेड द्रतगती महामार्ग तसंच लातूर जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांनाही मंजुरी. छत्रपती संभाजीनगर इथं जेएसडब्ल्यू कंपनीला वाहन निर्मिती उद्योगासाठी भूखंडाचं देकारपत्र. ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ. सिडको महामंडळाचे भूखंड कब्जे हक्काने रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे अनेक गृहनिर्माण संस्था या जागेच्या मालक होणार असून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी शासनानं हे भूखंड एकरकमी विहित शुल्क आकारून भाडेपट्ट्याऐवजी कब्जे हक्कानं वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करून त्यासाठी पदं मंजूर करण्यास कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीलाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यासाठी 113 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. धाराशिव तुळजापूर लोहारा आणि औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसह धाराशिव शहरालाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. शिंपी गवळी लाडशाखीय वाणी वाणी लोहार नाथपंथीय समाजासाठी महामंडळ स्थापन करणं तसंच राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन तसंच विकास करण्यासाठी नागनाथ अण्णा नायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन तसंच विकास महामंडळ स्थापन करण्याला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात नॉन क्रिमिलेअरच्या उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. मंत्रिमंडळानं काल घेतलेल्या इतर निर्णयांचा हा संक्षिप्त आढावा.
केंद्राची अॅग्रीस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या योजनेअंतर्गत माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भूसंदर्भांकित भूभाग असणारे गाव नकाशे माहिती संच महसूल विभाग तयार करेल. पिकांच्या माहिती संचासाठी वार्षिक सुमारे 81.83 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोलीसह एकूण 21 जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या प्रारूपास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा अध्यादेश विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पासाठी केंद्र चालकांना ग्रामरोजगार सेवकांच्या धर्तीवर दरमहा 10,000 रुपये मानधन ग्रामपंचायतीमार्फत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी 709.27 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रतगती महामार्गाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. लातूर जिल्ह्यासह राज्यात सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे, काठापूर इथल्या विविध जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्यातील पत्रकार तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 2 स्वतंत्र महामंडळ स्थापन करणं, राज्यातील रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालय, स्नानगृह संकुल तसंच निवास सुविधा उपलब्ध करून देणं, अंगणवाड्यांमध्ये 345 पाळणाघरं सुरू करणं, 3 नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, नवीन महाविद्यालयं, नवीन अभ्यासक्रम तसंच अतिरिक्त तुकड्यांसाठी अर्ज करण्याला येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियमात सुधारणा, मराठवाड्यातील शाळांकरता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत निधी वाटप, शाळांना 20% वाढीव अनुदानाचा टप्पा, मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ, मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, धारणा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा आदी निर्णयांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीत 636 एकर जागेचं जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनीला देकारपत्र देण्यात आलं आहे. या जागेवर 27,200 कोटी रुपये गुंतवणुकीतून सुमारे 550 एकर क्षेत्रावर इलेक्ट्रिक कार तर 90 एकर क्षेत्रावर व्यावसायिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. यातून प्रत्यक्ष 5,000 तर अप्रत्यक्ष 15,000 रोजगार निर्मिती होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाला मुंबईत वरळी इथल्या विद्युत दाहिनीत अखेरचा निरोप देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं टाटा यांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा मोटर्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांच्यासह उद्योग, चित्रपट आणि राजकारणासह समाजाच्या सर्वच क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पोलीस दलाच्या वतीनं यावेळी शोकधून वाजवून तसंच हवेत बंदुकीच्या फैरी झडत रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आली. रतन टाटा यांचं परवा रात्री मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात काल दुखवटा पाळण्यात आला, त्यामुळे नांदेड इथला महिला सक्षमीकरणाचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतले कालचे नियोजित कार्यक्रमही स्थगित झाले आहेत. दरम्यान बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात खरडा चौसाळा लोखंडी सावरगाव या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी 4:30 वाजता ते शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची भेट घेऊन सायंकाळी मुंबईला प्रयाण करतील. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात दीक्षाभूमी इथं कालपासून धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आर्यभदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अनेक उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात आली. हा धम्मदीक्षा सोहळा उद्यापर्यंत चालणार आहे. दीक्षा घेण्यासाठी अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेनं नागपूर मार्गे नांदेड अमला नांदेड विशेष गाडीची एक फेरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी नांदेड इथून आज रात्री 11 वाजता सुटणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. काल देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी तुळजाभवानी मातेनं भवानी तलवार दिल्याची आख्यायिका यामागे सांगितली जाते. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आज पाळण्यात येत आहे. मुलींची भविष्याबाबत संकल्पदृष्टी ही यंदाच्या बालिका दिनाची संकल्पना आहे. मुलींना लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या समान संधी याचं महत्व पटवून देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. दरम्यान लैंगिक शोषणाविरुद्ध शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सतर्क राहून एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता अहिल्यानगरच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांनी सुरक्षेबाबत काल घेण्यात आलेल्या एका कार्यशाळेत त्या बोलत होत्या. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल बीड तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. प्रलंबित कामं तातडीनं मार्गी लावणं तसंच नागरिकांच्या विविध प्रश्नांवर योग्य कारवाई करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रसिद्ध तारापान सेंटरचे संचालक शरफुद्दीन सिद्दीकी उर्फ शरफूबाई यांचं काल निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. परभणी इथं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कक्षाची काल बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध मतदार गटांमध्ये जागरुकता वाढवून मतदान टक्केवारीत वाढ कशी करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालनं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणारी डेव्हिस चषक स्पर्धा आपली अखेरची स्पर्धा असेल असं नदालनं सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या सुमारे 24 वर्षांच्या कारकिर्दीत नदालनं 22 ग्रँडस्लॅम पटकावले आहेत. मानाची सर्व 4 एकेरी ग्रँडस्लॅम विजेचे पदक आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव टेनिसपटू आहे. हवामान. राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सिडको महामंडळाचे भूखंड कब्जे हक्कानं रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. जालना नांदेड द्रतगती महामार्ग तसंच लातूर जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांनाही मंजुरी. छत्रपती संभाजीनगर इथं जेएसडब्ल्यू कंपनीला वाहन निर्मिती उद्योगासाठी भूखंडाचं देकारपत्र. ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.